Medical Podcast.
पुणेकर पॉडकास्टमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी सिद्धार्थ राळकर. आज आपण गप्पा मारणार आहोत मुक्ता चैतन्य यांच्याशी, ज्यांचं नवीन पुस्तक स्क्रीन टाईम हे मार्केटमध्ये आलेलं आहे. त्याचा विषय काय आहे, त्याची प्रेरणा काय आहे, यापासून आपण आपल्या प्रश्नांची सुरुवात करूया. तर मुक्ता, स्क्रीन टाईम या पुस्तकाची प्रेरणा काय होती?
सगळ्यात पहिल्यांदा ह्या पॉडकास्टसाठी तुम्हाला इन्व्हाइट केलं असं त्याबद्दल खूप धन्यवाद. आणि पुस्तकाची प्रेरणा काय होती म्हणशील तर, गेली 10 वर्ष मी ह्या विषयामध्ये काम करते आहे, पर्टिक्युलरली इंटरनेट डिपेंडन्सी आणि सोशल मीडिया ॲडिक्शन ह्या विषयामध्ये. आणि काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की पालकांना बरेच प्रश्न आहेत. सगळ्या मुलांच्या हातात मोबाईल्स आहेत, म्हणजे आता पॅन्डेमिकमुळे तर ऑनलाईन स्कूल, ऑनलाईन शाळा, क्लासेस, बर्थडे पार्टी सगळं ऑनलाईन आहे, म्हणून तर मुलांच्या हातात गॅजेट्स आहेतच. पण पॅन्डेमिकच्या आधी पण मुलांच्या हातामध्ये मोबाईल्स होते, स्वतःचे लॅपटॉप्स किंवा इतर गॅजेट्स होती. आणि हे सगळं टेक्नोसॅव्ही मुलं आणि त्यांचे प्रश्न कसे सोडवायचे किंवा ह्या सगळ्या प्रश्नांच्या बाबतीत काय विचार केला पाहिजे, त्याच्यामधले गुंते कसे हाताळले पाहिजेत, ह्याविषयी एकूण पालकांना खूप प्रश्न आहेत, त्याविषयी बराच गोंधळ त्यांच्या मनात आहे असं माझं काम करताना लक्षात आलं. आणि मग असं वाटलं की एखादं असं पुस्तक असलं पाहिजे की जे हँडी असेल, चटकन मुलांना पण त्याच्यामध्ये काहीतरी मिळू शकेल, ॲट द सेम टाइम पालकांना त्यांचे जे प्रश्न त्यांना भेडसावत आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना एक काय हेल्प बुक जसं असतं त्या पद्धतीचं काहीतरी मिळू शकेल. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मला गेल्या 10 वर्षात काम करताना जे लक्षात आलं की सायबर स्पेसमधले जे धोके आहेत त्याच्याविषयी पालक बऱ्यापैकी अज्ञानी आहेत असं आपण म्हणू शकतो, किंवा पाहिजे तेवढा अवेअरनेस त्यांच्यामध्ये नाही आहे. आणि पालकांमध्ये अवेअरनेस नसल्याचा परिणाम म्हणून मुलं अनेकदा सायबर स्पेसमधल्या धोक्यांना त्यांना तोंड द्यायची वेळ येते आणि खूप सिव्हिअर केसेस घडतात, सफर होतात. तर मला असं पण वाटलं की पालकांना थोडंसं आपण जागरूक केलं पाहिजे सायबर क्राईम्सच्या संदर्भात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आपण 24 तास मुलांबरोबर असू शकत नाही. मुलांच्या हातात गॅजेट्स दिल्यानंतर किंवा स्वतःचे मोबाईल दिल्यानंतर तुम्ही 24 तास त्यांना मॉनिटर नाही करू शकत. अशा वेळेला मुलांना त्यांची स्वतःची जबाबदारी स्वीकारण्याच्या दिशेने आपण नेलं पाहिजे आणि मुलांना हे समजावून सांगितलं पाहिजे की तिथे काय धोके आहेत. जर मुलांना हे कळलं की सायबर स्पेसमध्ये धोके काय असतात, चांगल्या गोष्टी काय आहेत, तुम्ही काय फॉलो करू शकता, कुठले ब्लॉग्स तुम्ही वाचू शकता, कुठल्या चांगल्या वेबसाईट्स आहेत त्या बघू शकता, हे जर मुलांना कळलं तर सायबर स्पेसमध्ये जे धोके आहेत किंवा ज्या अनवॉन्टेड गोष्टी आहेत त्या दिशेने अट्रॅक्ट होण्याच्या ऐवजी मुलं प्रोडक्टिव्ह लेवलवरती इंटरनेटच्या स्पेसचा वापर करतील. आणि ह्या विचारातून खरं तर हे पुस्तक मग लिहायचं असं डोक्यात आलं आणि तयार केलं.
ओके, म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऍज अ पॅरेंट काय आहे ते, पण हे पुस्तक त्या प्रकारे सोल्युशनही देत आहे अशा प्रकारचा हा प्रयत्न होतो. पण हे करताना मग सेल्फ पब्लिशिंग का केलं?
सेल्फ पब्लिशिंग करण्यामागे खरं तर खूप कारण होती. पण एक महत्वाचं कारण असं होतं की मला स्वतःला पब्लिशिंगच्या फील्डमध्ये नेमकं कशा पद्धतीने ती इकोसिस्टीम चालते हे थोडंसं समजून घ्यायचं होतं. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अगदी फ्रँकली सांगायचं तर माझं स्वतःचं असं मत आहे की मराठी साहित्य विश्वामध्ये सगळ्यात शोषित घटक जर कोणी असेल तर तो लेखक असतो. त्याला सगळ्यात शेवटी जे काय मिळायचं ते मिळतं, म्हणजे सगळ्यात जास्त एफर्ट्स त्याचे असतात, मेहनत त्याची असते आणि सगळ्यात कमी पैसे, टू बी व्हेरी फ्रँक, लेखकाला मिळतात. ते वेळेवरही मिळत नाहीत अनेकदा, जेवढे सांगितलेले असतात तेवढेही मिळत नाहीत. अनेक इश्यूज आहेत लेखकांच्या संदर्भातले. सो मला असं वाटलं की व्हाय नॉट आपण एक प्रयोग करून बघू, आपण स्वतःच हे पुस्तक करू. त्यामुळे मी प्रिंटमध्ये पण केलं आणि डिजिटल फॉर्मॅटमध्ये पण केलं, म्हणजे ई बुक पण आहे हे, मराठी आणि इंग्लिश असं दोन्ही भाषांमध्ये केलं. आणि मला असं वाटतं की हा प्रयोग म्हणून मी खरं तर केलं होतं, पण चांगलं जात आहे, म्हणजे पुस्तकही उत्तम रिसीव्ह होत आहे ऑनलाईन पण, म्हणजे ई बुक पण खूप चांगलं रिसीव्ह होत आहे, प्रिंटर ऑब्व्हियसली होतच आहे. आणि मला स्वतःला ह्या इकोसिस्टीमचा भाग होता आलं, काम बरंच करावं लागतं सेल्फ पब्लिशिंगमध्ये, कारण जेव्हा तुम्ही प्रकाशक दुसरा असतो कोणीतरी, तेव्हा तुम्ही तुमचं स्क्रिप्ट दिलं की तुमची जबाबदारी त्या अर्थाने संपते. इथे तसं होत नाही, इथे प्रूफ रिडिंग करण्यापासनं, लेआउट डिझायनिंग करण्यापासनं, प्रिंट करण्यापासनं, डिस्ट्रीब्युशन, त्याची रिकव्हरी, पैशांची, हे सगळंच तुम्हाला स्वतःला करायला लागतं. पण मला असं वाटतं की त्यानिमित्ताने तुम्हाला ग्राउंड रियालिटीज कळतात, नक्की हा व्यवसाय कसा चालतो आहे, लेखकाला का नाही मिळत पैसे, लेखकाला पैसे उशिरा का मिळतात, लेखक हा प्रायोरिटीवर का नाही आहे मराठीमध्ये पर्टिक्युलरली, अशा अनेक गोष्टी ह्या निमित्ताने मला समजल्या. म्हणजे पत्रकार म्हणून सुद्धा तू म्हणशील तर माझं एक छान त्यानिमित्ताने फील्डवर्क झालं ह्या पब्लिशिंगच्या निमित्ताने. आणि मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये डिजिटल तंत्रज्ञानामुळे हे खूप सोपं पण आहे. म्हणजे पूर्वी लेखकांना ॲक्सेस पण नसायचा, हे कसं करायचं, काय करायचं, बऱ्याच गोष्टी माहिती नसायच्या. आत्ताच्या काळात मला असं वाटतं की ई बुकच्या फॉर्मॅटमुळे म्हण किंवा जसं मी आत्ता प्रिंट ऑन डिमांड केलेलं आहे, याच्यात तुमची इन्व्हेस्टमेंट फार होत नाही, तुम्हाला खूप पैसे, हजार कॉपीजचे पैसे गुंतवून ठेवा वगैरे असं काही होत नाही. तुमच्या डिमांडप्रमाणे तुम्ही छोट्या क्वांटिटीजमध्ये पुस्तकं छापून घेऊ शकता. आणि ई बुक असल्यामुळे तर ते तर खूपच सोपं आहे, म्हणजे त्याच्यात तर तुम्हाला काहीच फार इन्व्हेस्टमेंट पण नसते आणि लोकांपर्यंत पोहोचणं पण खूप सोपं आहे. त्यामुळे पब्लिशिंग स्वतः करण्याचा प्रामुख्याने कारण हे होतं की मला तो एक्सपिरियन्स करून बघायचा होता. आणि दुसरं महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जे मी सुरुवातीला म्हटलं की लेखक हा दुर्लक्षित आहे. आणि बीइंग अ रायटर मला असं वाटतं की मला ह्या सगळ्या सिस्टीम समजल्या पाहिजेत. मी दुर्लक्षित राहून म्हणजे माझं एक पुस्तकाला ह्याच्यात मला आनंद आहे, याच्या पलीकडे कधीतरी लेखक म्हणून आपण गेलं पाहिजे आणि त्याचा विचार केला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटत होतं. सो मी असं ठरवलं की आपण सेल्फ पब्लिशिंगमध्ये जाऊया.
सो तुझं पहिलं पुस्तक स्ट्रगलर्स होतं, दुसरं 13 ते 23. स्ट्रगलर्समध्ये तू मुंबई येणाऱ्या आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये जॉईन होणाऱ्या मुलांविषयी लिहिलं होतंस आणि 13 ते 23 वयात येणाऱ्या मुलींविषयी लिहिलेलं होतंस. त्यानंतर ह्या स्क्रीन टाईम या विषयाकडे जेव्हा तू वळलीस, सो ह्या तिसऱ्या पुस्तकाचा विषय सायबर स्पेसचे किचकट प्रश्न सोडवण्याचे सोपे मार्ग असा पुस्तकावर लिहिलेला आहेस. सो विषय गंभीर आहे, पुस्तक पण गंभीर आहे का?
नाही, पुस्तक म्हणजे विषय डेफिनेटली गंभीर आहे तू म्हणतोस तसं, पण पुस्तक मी सोप्या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि दोन भागामध्ये सरळ सरळ मी पुस्तक विभागलेलं आहे. त्याचं पण कारण असं की मला असं वाटतं की सायबर स्पेस पर्टिक्युलरली मुलांच्या संदर्भात जर समजून घ्यायची असेल तर मुलं आणि पालक ह्या दोघांना ॲड्रेस करणं गरजेचं आहे. फक्त मुलांना काहीतरी सांगायचं, फक्त पालकांना काहीतरी वेगवेगळं सांगायचं असं न करता मुलं आणि पालक ह्यांना एकत्र सांगणं काही गोष्टी गरजेच्या आहेत. कारण हे दोन्ही युनिट्स सायबर स्पेसमध्ये एकतर एकत्र जातात किंवा सायमल्टेनियसली किंवा पॅरलल त्यांचा ये जा चालू असते. सो पुस्तकाचा जो पहिला भाग आहे तो पूर्णपणे मुलांसाठीचा आहे, तो ॲड्रेस पण मुलांनाच केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रयत्न असा आहे की नेट पॉझिटिव्ह या अंगाने आपण मुलांना इंटरनेटची ओळख करून देऊ शकतो का. म्हणजे आत्ता आपल्या आजूबाजूला बघशील तर सतत निगेटिव्हली बोललं जातं खूप इंटरनेटबद्दल, की हे खूप वाईट आहे, हे खूप त्रासदायक आहे, इथे खूप ट्रोल्स असतात, फेक प्रोफाईल्स असतात. हे सगळं खरं आहे, ह्याच्यात काहीच दुमत नाही. पण मुलं जर तिथे असणारच असतील, मुलं जर इंटरनेटवरती जाणारच असतील, मुलं जर वयाच्या 12व्या 13व्या वर्षी स्वतःची सोशल मीडिया अकाउंट्स उघडणारच असतील, तर मग मुलांना आपण ह्या जगाची चांगली ओळख करून देणं लागतो असं मला वाटतं. मग ते कसं करता येईल, तर त्याच्यासाठी पहिल्या विभागामध्ये मी चांगले ब्लॉग्स कुठले आहेत, चांगल्या वेबसाईट्स कुठले आहेत, चांगले पॉडकास्ट कुठले आहेत, काय तुम्ही फॉलो करू शकता, किंवा तुम्हाला जर काही प्रश्न पडले असतील तर टेडेड सारखी साईट आहे की जिथे काही लाख व्हिडिओज मुलांसाठी आज उपलब्ध आहेत, तर अशा साईटची ओळख असेल, किंवा तुम्हाला आईबरोबर किचन फार्मिंग करायचं आहे तर तुम्ही ते कसं करू शकता, अशा अगदी छोट्या छोट्या गोष्टी, एखादी भाषा शिकायची आहे ऑनलाईन तर तुम्ही ती कशी शिकू शकता, ह्याच्यासाठीच्या अगणित वेबसाईट्स आज इंटरनेटवरती उपलब्ध आहेत. पण प्रॉब्लेम काय आहे की इंटरनेट हे एखाद्या महासागरासारखं आहे, की तिथे काय नक्की शोधायचं हे कळणं खूप अवघड असतं अनेकदा. सो ह्या पुस्तकाच्या निमित्ताने पालकांना आणि मुलांना एक काय म्हणशील तू मार्गदर्शन मिळू शकेल की तुम्ही कशा पद्धतीने इंटरनेटवरती इंटरेस्टिंग गोष्टी शोधू शकता. आणि जर तू ईबुक बघितलंस तर त्याच्यात हायपर लिंक्स आहेत, ऍक्टिव्ह लिंक्स आहेत. त्यामुळे एखादा चॅप्टर वाचताना मला जर जाऊन ती लिंक ओपन करून ऍक्च्युअल बघायची असेल तरी पण मी बघू शकते. ही फॅसिलिटी ईबुकमध्ये तुम्हाला मिळते. सो हा एक पहिला भाग झाला पुस्तकाचा. आणि दुसरा भाग जो आहे तो पूर्णपणे पालकांसाठीचा आहे. मग त्याच्यामध्ये शेरेंटिंग सारखा विषय मी कव्हर केलेला आहे. शेरेंटिंग म्हणजे जे पालक सातत्याने मुलांच्या विषयीचे व्हिडिओज, फोटोज ह्या सगळ्या गोष्टी शेअर करत असतात आणि स्वतःचं पालकत्व हे मुलांचे फोटो शेअर करणं आणि त्या पॅरामीटर्समध्ये मी किती आदर्श पालक आहे ह्याचं कुठेतरी स्वतः शोध घेत राहणं, ह्या ट्रॅपमध्ये जे पालक अडकलेले असतात त्याला शेरेंटिंग म्हटलं जातं. आणि त्याचं प्रमाण आत्ताच्या घडीला प्रचंड आहे. मुलांचे जे फोटो व्हिडिओ शेअर होतात हे कुठे जातात याच्याविषयी पालकांमध्ये प्रचंड अज्ञान आहे. त्यामुळे शेरेंटिंग करावं का नाही, ते फोटो कुठे जातात, त्या फोटोंचा दुरुपयोग होऊ शकतो का नाही, असे सगळे विषय मी त्याच्यामध्ये कव्हर केलेले आहेत. त्याच्यामुळे पालकांच्या दृष्टीने म्हणशील तर मुलांचे गेमिंग ॲडिक्शन कसं कमी करायला पाहिजे किंवा शेरेंटिंगच्या ट्रॅकमध्ये कसं अडकलं नाही पाहिजे किंवा तुमची मुलं खूप जास्त इंटरनेट सॅव्ही असतील तर ती मुलं तिथे जाऊन काय करत आहेत हे त्यांचे सायबर मित्र बनून तुम्ही कसं शोधू शकता किंवा त्यांना एक सोबत कशी करू शकता ह्या दृष्टीने पालकांना एक काय म्हणशील तू मार्गदर्शन हा खूप क्लिशे शब्द होईल पण हां दिशा मिळेल आणि त्यांचे काही बेसिक प्रश्न सोडवता येतील ह्या दृष्टीने पालकांचा विभाग केलेला आहे. आणि सगळ्यात शेवटचा जो विभाग आहे तो स्क्रीन टाईम मॅनेजमेंट विषयी आहे की ज्याच्यामध्ये ॲक्च्युअल स्क्रीन टाईम कसा कमी करता येऊ शकतो ह्याच्या प्रॅक्टिकल मेथड्स आणि प्रॅक्टिकल टिप्स मी कव्हर केलेल्या आहेत.
ओके, सो एखादं माध्यम समजून घेणं वेगळं असतं असं मगाशी तू ऑफलाईन आपण ज्या बोललो त्या बोलली होतीस, म्हणजे नक्की काय?
आत्ता काय झालंय की आपण तंत्रज्ञान वापरतो. उदाहरणार्थ अगदी सोपं सांगायचं झालं तर मला व्हॉट्सअप ग्रुप तयार करता येतो, मला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये लोकांना ॲड करता येतं, डिलीट करता येतं, मला फेसबुकवरती स्वतःचं प्रोफाईल तयार करता येतं, प्रोफाईल अपडेट करता येतं, मला कव्हर चेंज करता येतं. हे सगळं टेक्निकल आहे. हां, ह्याच्या हे आपण शिकलो आहोत, हे आपल्याला व्यवस्थित वापरता येतं, पण म्हणजे आपल्याला माध्यम वापरता येतं असं मला वाटत नाही. माध्यम वापरणं ही त्याच्यापेक्षा खूप वेगळी गोष्ट असते ज्याच्यामध्ये तुम्हाला त्या माध्यमाचे चांगले वाईट परिणाम, त्या माध्यमामध्ये ग्राहक म्हणून माझी भूमिका काय आहे, माझं एक्सप्लॉयटेशन होत आहे का नाही होत आहे, ग्राहक म्हणून मला मिळणारे बेनिफिट्स काय आहेत, मला माझा वापर कशा पद्धतीने केला जातो आहे, इनडिरेक्टली मला मॅन्युप्युलेट केलं जात आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची समज म्हणजे माध्यम समजणं तुम्हाला आणि ते समजून तुम्ही वापरणं. आत्ताच्या घडीला आपल्याला माध्यम समजलेलं नाही, आपण फक्त टेक्नॉलॉजी वापरतो आहोत. आणि मला असं वाटतं की माध्यम शिक्षण हा आत्ताच्या घडीला आपल्या डोळ्यासमोरची सगळ्यात मोठी प्रायोरिटी असायला पाहिजे. कारण वय वर्ष 6-7 मुलं माध्यमात आहेत आणि इतक्या लहान वयापासून जर आपण माध्यमं वापरणार असू तर ते माध्यम आपण समजून घेतलं पाहिजे. ते माध्यम आपण कशा पद्धतीने वापरतो आहोत, का वापरतो आहोत, त्या माध्यमाचे आपल्यावरती काय परिणाम होऊ शकतात, काय होऊ शकत नाही, त्या माध्यमाची स्ट्रेंथ काय आहे, त्या माध्यमामध्ये चांगल्या गोष्टी काय आहेत, वाईट गोष्टी काय आहेत, या सगळ्याविषयी लहान वयापासून मुलांना अवेअर करण्याची खूप गरज आहे. कारण सायबर क्राईम्समध्ये मुलांचं प्रमाण खूप आहे, म्हणजे मुलं ॲज अ विक्टिम पण आहेत आणि मुलांचा वापर पण केला जातो. म्हणजे फेक न्यूज पसरवण्यासाठी आत्ता माझ्या नवीन जो काही मी अभ्यास करत होते अरुण साधू फेलोशिपच्या अंतर्गत, त्याच्यात मला असं लक्षात आलं की फेक न्यूज पसरवण्यासाठी मुलांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होतो. याचं कारण असं आहे की मुलं व्हॉट्सअपवर असतात आणि वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये असतात आणि एखादी बातमी येते पडते व्हेरीफाय कोणीच करत नाही, मुलं पण म्हणजे मुलांना ते माहितीच नसतं अनेकदा की हे व्हेरीफाय केलं पाहिजे आणि मग घाबरून म्हणा किंवा एक्साइटमेंटमध्ये म्हणा किंवा मला हे अधिक लोकांपर्यंत मी पोचवलं पाहिजे या भावनेतून म्हणा मुलं धडाधड फॉरवर्ड करत सुटतात. आणि ती गोष्ट खरी आहे का खोटी आहे हे न बघता पसरत जाते. सो मला असं वाटतं की आधुनिक काळात माध्यमांचे गुलाम म्हणून आपण काम करणं अपेक्षित नाही. आपल्याला ते माध्यम समजून घेतलं आपण तरच आपण सर्वाईव्ह होऊ शकतो. अदरवाईज आपण आधुनिक गुलामांच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही होत. त्यामुळे तंत्रज्ञान शिकणं हे वेगळं आणि माध्यम शिकणं हे वेगळं, आणि आपल्याला माध्यम शिक्षणाकडे जावं लागेल, माध्यम समजून घ्यावं लागेल. अन्यथा त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत जे आता खूप मोठ्या प्रमाणावरती दिसायला लागलेले आहेत ते वाढत जातील.
मध्ये कुठेतरी वाचनात आलं होतं, व्हेन द प्रॉडक्ट इज फ्री यू आर द प्रॉडक्ट. आय थिंक हे त्याच दिशेने सल्ला आहे.
एक इथे अजून मला ऍड करायला आवडेल की बऱ्याच लोकांना असं वाटतं की मी फेसबुकवर आहे, मला फेसबुक वापरण्यासाठी पैसे द्यावं लागत नाहीत, किंवा कुठलंही सोशल मीडिया वापरण्यासाठी पैसे द्यावं लागत नाहीत, तर हे सगळं फुकट आहे. तर असं जगात काही फुकट मिळत नसतं. इंटरनेटवरती तुमचा वेळ, तुमची एनर्जी, तुमचे शब्द, तुम्ही शेअर केलेला कॉन्टेंट, तुम्ही कोणाला ऍक्सेप्ट करता, ह्या सगळ्याची कॉस्ट आहे. ह्या सगळ्याला किंमत आहे, ती डिरेक्ट असते किंवा इनडिरेक्ट असते, पण ह्या प्रत्येक गोष्टीला किंमत आहे. तुम्ही जी ऊर्जा देता तिथे 2 तास बसून सर्च करण्यामध्ये, ती सुद्धा कॉस्ट मानली पाहिजे. पण हे अनेकदा लोकांच्या लक्षात येत नाही. मी 5 रुपये देत नाही म्हणजे मला फुकट आहे, पण प्रत्येक गोष्ट पैशात मोजली जात नाही. कॉस्ट वेगळ्या वेगळ्या स्वरूपाच्या पण असू शकतात. हे पण माध्यम शिक्षणाचा भाग आहे, जो लहानपणापासून मुलांना शिकवणं गरजेचं आहे.
आता तू फुकट हा शब्द वापरला, माझा अतिशय आवडीचा शब्द आहे हा. सो किंडल वरती हे पुस्तक चक्क फुकट आहे. तर मग ते आपल्या जे आता पॉडकास्ट ऐकत असतील त्यांनी कसं मिळवावं आणि ते कसं मिळेल त्यांना?
किंडल अनलिमिटेड नावाची एक सुविधा किंडल प्रोव्हाइड करतं. त्याचं तुम्ही एक बेसिक काहीतरी मला वाटतं 50-60 रुपयाचं सबस्क्रिप्शन असतं. ते तुम्ही घेतलं की तुम्हाला 1000 पुस्तकं डाउनलोड करता येतात फ्री ऑफ कॉस्ट, आणि ती डाउनलोड करून तुम्ही वाचू शकता, तुम्ही शेअर करू शकता, अशा अनेक फॅसिलिटीज त्याच्यामध्ये आहेत. आणि मला असं वाटतं की इंग्लिशमध्ये तर किंडल अनलिमिटेड खूप मोठ्या प्रमाणावरती वापरलं जातं, हिंदीमध्ये पण वापरलं जातं, मराठीमध्ये आता ते हळूहळू वापरायला सुरुवात झालेली आहे. आणि मला असं वाटतं की तो एक चांगला ऑप्शन वाचकासाठी पण असतो आणि लेखकासाठी पण असतो, कारण की तिथे तुम्हाला पर पेजप्रमाणे पैसे मिळतात. त्याच्यामुळे लेखक म्हणून माझा पण त्याच्यामध्ये फायदा होतो, आणि वाचक म्हणून तुम्हाला अनेक पुस्तकं एकाच वेळेला फ्री ऑफ कॉस्ट, म्हणजे काय सबस्क्रिप्शनची जी काय अमाऊंट असेल ती तुम्हाला भरायला लागते, पण ती अगदी नॉमिनल असते, आणि त्या अमाऊंटमध्ये तुम्हाला कितीतरी 1000 पुस्तकं वाचायला मिळू शकतात. सो एका अर्थाने बघितलं तर ते फारच फुकटच आहे, म्हणजे ऑलमोस्ट.
ओके, एकाच वेळेला पुस्तक मराठीत पण आलंय आणि इंग्रजीमध्ये पण आलंय. किंडलवरती कुठलं अवेलेबल आहे?
किंडलवर दोन्ही अवेलेबल आहेत, मराठीत पण आहे आणि इंग्लिशमध्ये पण आहे.
ओके, मुलांचा स्क्रीन टाईम तर सॉल्व्ह झाला, पण जे पालक आत्ता ऐकत असतील त्यांना कुठेतरी मनात एक, जसं माझ्याही मनात प्रश्न तयार झालाय की माझ्या स्क्रीन टाईम बद्दल काय, कारण इट इज व्हेरी इझी टू टेल किड्स की अरे तुम्ही जास्त वापरताय, मला सांगायला कोणी नाही.
बरोबर,
तर मग माझं मी डिसिप्लिन कसं आणायचं, ह्याच्यावरती काही विचार चाललाय, काही काम चाललंय?
हो, ह्या पुस्तकात पण एक शेवटचा चॅप्टर मध्ये जिथे स्क्रीन टाईम मॅनेजमेंट विषयी मी लिहिलेला आहे, त्याच्यात काही गोष्टी छोट्या स्वरूपात सांगितलेल्या आहेत. पण पूर्णपणे स्क्रीन टाईम मॅनेजमेंट ह्या विषयावरती मी आता एक पुस्तक करते आहे, ते कदाचित 1-8 महिन्यात पब्लिश होईल. आणि त्याच्यामध्ये बेसिक विषयच हा आहे की मोठ्यांसाठीचं, की स्क्रीन टाईम बेसिक तुम्ही मॅनेज कसा करू शकता. आणि स्क्रीन ही, मला असं नेहमी वाटतं की माझा फोन, माझा स्क्रीन ही माझी जबाबदारी असली पाहिजे. तिथे तुम्ही काय बघता ही माझी जबाबदारी आहे, मी तिथे कशी वागते ही माझी जबाबदारी आहे, हे थोडंसं समजून घेणं आत्ताच्या घडीला आपण गरजेचं आहे. आणि स्क्रीन टाईम मॅनेजमेंट हे काही फार रॉकेट सायन्स आहे अशातला भाग नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणीही असं आपण म्हणू नाही शकत की आता मी हे सगळं सोडून देते, उद्यापासून मी फोन वापरणार नाही, हे वापरणार नाही, आयसोलेशनमध्ये जाते वगैरे, असं घडू नाही शकत. त्यामुळे प्रॅक्टिकली आपण आपलं डेली रुटीन, आपले ऑफिसची कामं, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून मग आपण स्क्रीन टाईम कसा मॅनेज करू शकतो, त्याची मॅनेजमेंट कशी करू शकतो, ह्याच्याविषयी मी सध्या काम करते आहे, आणि ते पुस्तक पण थोडेच दिवसात उपलब्ध होईल
आय थिंक. आणि त्या पुस्तकात मोठ्यांसाठी स्क्रीन एटिकेट नावाचं एखादा चॅप्टर इन्क्लूड कर, असेल तर उत्तमच, कारण की मला मीटिंग मध्ये तो प्रॉब्लेम खूप येतो की स्क्रीन एटिकेट जरा कमी पडतात आपल्याकडे. ओके, आणि शेवटचा प्रश्न, तुझ्या नावातच चैतन्य आहे, म्हणजे तुझ्या मिस्टरांचं नाव चैतन्य आहे, तर ऍज अ लाईफ पार्टनर म्हणून त्यांचं ह्या पुस्तकामध्ये किंवा या विषयामधलं कॉन्ट्रीब्युशन किती होतं, मध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट कसंही?
आम्ही दोघं वेगळ्या फील्डमधली माणसं आहोत, म्हणजे मी मीडियामध्ये काम करते, तो ॲब्सोल्युटली फायनान्सचा माणूस आहे. पण मला असं वाटतं की कामामध्ये म्हणण्यापेक्षा ना त्याचं एक बॅकिंग असतं सतत की तू जे काय करतेस ते तू करत राहा, आय एम देअर. आणि मला असं वाटतं की ते खूप असतं, म्हणजे तुम्ही जे काही काम करत असता, कारण मी जेव्हा हे काम करायला सुरुवात केली तेव्हा हे काम कोणीच करत नव्हतं, आय वॉज द ओनली पर्सन. 2012-13 जेव्हा मी पहिला कॉलम लिहिला आणि त्याच्या आधी एक वर्ष मी रिसर्च करायला सुरुवात केली तेव्हा कोणीच नव्हतं. आणि मी जेव्हा या विषयावर बोलायला सुरुवात केली तेव्हा अनेकांनी हे प्रश्न पण मला विचारले की काय एवढं काय तू इश्यू करते, एवढं काय महत्व आहे या गोष्टीला. किंवा मी जेव्हा असं म्हणायचे की नाही रे, 4 तास म्हणजे फार जास्ती वेळ तू घालवतो आहेस सोशल मीडियावरती, तर लोक मला असं म्हणायचे की तू फार अति करतेस. आणि वेगवेगळे क्लेम्स व्हायचे, काही वेळेला काय म्हणशील तू, निगेटिव्ह कमेंट्स मिळायच्या, लोक टार्गेट करायचे. मला काही काही वेळेला वाईट पण वाटायचं की मला जे कळते ते ह्यांना का नाही लक्षात येते. पण या सगळ्या फेजमध्ये ही वॉज देअर, तो म्हटला की तू करतेस ते मला कळतंय की तू काय करतेस, आणि लोक तुला सपोर्ट आत्ता करत नसले तरी तुझं काम चाललंय तर तू चालू ठेव आणि जस्ट डोंट वरी अबाउट काय लोक बोलतात काय नाही, आय एम देअर. आणि मला असं वाटतं की तेवढं पुष्कळ असतं तुम्हाला काम चालू ठेवण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी.
ओके, तुला मी लहानपणीपासून ओळखतो, तर तो हट्टीपणा तेव्हाही होता, तो आजही दिसतोय. अशाच हट्टाने पुढचंही पुस्तक यावं ही तुला सदिच्छा. आणि सर्व पुणेकर पॉडकास्ट फॅमिलीतर्फे पुन्हा एकदा धन्यवाद. तू इकडे आलीस आणि आमच्याशी गप्पा मारल्या, तुझ्या पुस्तक ह्या पुस्तकासाठी आणि जोरदार शुभेच्छा. ह्याच्या अनेक प्रती आहोत ही आमची मनापासून इच्छा. धन्यवाद.
थँक्यू.